रख एक सूत्र रोज असं ठरलेलं असतं. त्यामुळे आता आपलं जे सूत्र गेल्या वेळी झालं होत की सा म्हणजे ती भक्ती न कामय माना, याची त्यांनी पहिली ही दिलेली आहे सूचना दिली आहे की आपली भक्ती ही न कामय माना म्हणजे संसारातील इच्छांवर अवलंबून नाही. याचा अर्थ सांसारिक इच्छा पूर्ण करण्यासाठी ही भक्ती करायची नसते, आणि तशी केली तर ती गौणी भक्ती म्हणजे अमुख्य भक्ती असं तिला म्हणतात. आणि त्याच्यामुळे ही भक्ती उलट अशा इच्छांचा, अशा सांसारिक इच्छांचा तिथे निरोधच व्हायला पाहिजे, निरोध रूपत व्हा, त्याचा निरोध करूनच ही भक्ती करायची असते. त्याचं कारण एकच त्याने सांगितलं की काम म्हणजे इच्छा, काम हा रामापासून तुम्हाला दूर करत असतो असं महाराज गोंदवलेकर महाराज म्हणतात. म्हणून जर आपल्या ठिकाणी अयोग्य इच्छा निर्माण झाल्या आणि त्या भगवंताने पुऱ्या कराव्या असं जर आपल्याला वाटत असेल तर त्या इच्छांचा निरोध केला पाहिजे असं त्यांनी सांगितलं. या सूत्रामध्ये हा निरोध विशेषतः कशाचा केला पाहिजे ते पुढच्या याच्यात सांगतात. आजचं सूत्र असं आहे, निरोध हा तू लोक वेद व्यापार न्यासा, हा निरोध म्हणजे नक्की काय असा प्रश्न आल्यानंतर हा निरोध म्हणजे लौकिक व्यवहार आणि वेद व्यापार म्हणजे वेदामध्ये जे कर्मकांड सांगितलेलं आहे ज्या काळामध्ये ही सूत्र लिहिली गेली त्या काळामध्ये वेदातल्या कर्मयोगावर, वेदातल्या कर्मकांडावर फार महत्व दिलं होतं. त्यावेळी अनेक यज्ञ होत असत आणि वेगवेगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या उपासना यज्ञ असे सांगितलेली होती आणि म्हणून त्याच्यामध्ये त्या ह्यांचा न्यास करावा, संन्यास करावा, ती सोडून द्यावी असा या सूत्राचा अर्थ आहे. लौकिक आणि वैदिक व्यापाराचा त्याग म्हणजे निरोध. आता याच्यात आपल्या दृष्टीने विचार केला तर वेद व्यापार म्हणजे वेदातलं जे कर्मकांड त्याच्या संबंधी यज्ञ हे आज कुणीच करत नसल्यामुळे वेद व्यापाराचा न्यास ते आपल्या बाबतीमध्ये काही घेत नाही, गोष्ट निर्माण होत नाही. त्यामुळे पहिलं त्यातलं जे पद आहे निरोध हा तो लोक व्यापार न्यास हा, म्हणजे याचा अर्थ त्यांना असं सांगायचं आहे नारदांना की आपली लौकिक, लौकिकातली, लौकिक म्हणजे या लोकातली जी कर्म असतील ती कमीत कमी कर्म असावी आणि इतरांचा न्यास करावा. आपल्या गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की संन्यास याचा अर्थ काय, काम्यानाम कर्मणाम न्यासम, काम्य कर्म असतील माझ्या ठिकाणी जी इच्छा निर्माण होते ती इच्छा पुरी करण्यासाठी म्हणून मला जे काही कर्म करायचं असेल त्याला काम्य कर्म असतं म्हणा, आणि ती काम्य म्हणजे ती इच्छा जर आपल्याला आवश्यकतेमध्ये गरजेमध्ये जर ती बसत असेल, गरजेच्या जर पलीकडे असेल तर त्याचा न्यास करावा म्हणजे त्याग करावा. या असा संन्यास, काम्यानाम कर्मणाम न्यासम संन्यासम कवयो विदुहू असं कवी म्हणजे ज्ञानी लोक म्हणतात. तर गीतेतही त्याची 18व्या अध्यायात तरी व्याख्या दिलेली आहे. तर लौकिक व्यवहारामध्ये लौकिक व्यापारांचा त्याग हा कसा करायचा, तर त्यांनी म्हटलं की कुठल्या तरी विषयाच्या, कुठल्या तरी वस्तूच्या प्राप्तीसाठी कर्म करीत राहणे. त्यांनी असं सांगितलं की सायास करीती प्रपंची दिननिशी, म्हणजे आपला बहुतेक काळ हा संसारातला, संसारातली काहीतरी इच्छा पुरवण्यासाठी म्हणून तो वापरला जातो आणि त्याच्यासाठी आपण नेहमी कर्म करत राहतो. तर ही कर्म कशी होतात, तर ही कर्म मुळात आपला देह शरीर, नंतर आपला वर्ण म्हणजे आपला जो काही हे असेल त्याच्यामध्ये ज्याच्यात आपला ज्या ह्याच्यात आपल्या वर्णात आपला जन्म असेल आणि आश्रम याच्या आधाराने नेहमी होत, याच्या आधाराने म्हणजे या तीन गोष्टी, एक आपलं शरीर, शरीर आपलं स्त्रीचं आहे, पुरुषाचं आहे, वृद्धाचं आहे, तरुणाचं आहे की मुलाचं आहे, लहान मुलं, या त्याच्या संदर्भामध्ये एक आपल्या हातून कर्म घडतं. किंवा दुसरं आपला जो हे असेल, जो निहित आपलं नियत कर्म जे असेल, ब्राह्मण असल्यास ज्ञानदान, क्षत्रिय असेल तर संरक्षण करणं, किंवा वैश्य असेल तर समाजासाठी विविध प्रकारच्या वस्तूंचा व्यापार करणं आणि त्यांना त्या पुरवणं, आणि शूद्र असेल तर इतरांची सेवा करणं, तर ह्या सगळ्या गुणकर्माच्या निमित्ताने, गुणकर्माच्या आधाराने, संदर्भामध्ये ह्या हे विभाग केलेले आहेत. आता तसा जर खरंच विचार केला तर आपण जी माणसं नोकरी करतात बाहेर कुणाची तरी समजलं ना, त्या ती शूद्रकर्म आचरत आणत असतात कारण ती सेवाच असते. आपण कुणाकीतरी नोकरी करतो म्हणजे आपण कुणाकीतरी सेवा करत असतो, त्या सेवेचं मोल आपल्याला मिळतं. त्यामुळे गुणकर्म विभागाने आपण शूद्रकर्म करत असतो जोपर्यंत, म्हणून हे लक्षात ठेवा की जोपर्यंत आपण कुणाकीतरी नोकरी करतो आहोत
जोपर्यंत मग एखादी वस्तू आपण विकत घेऊन ती विकत असलो बरं का, मग ती अगदी ज्ञान जरी असली त्या ज्ञानाचा विक्रय जरी करत होत असला एखाद्या ठिकाणी आणि एखाद्या शाळेमध्ये जरी ज्ञान दिलं तरी ते कर्म वैश्य कर्म गुणकर्माच्याच असतील. त्यामुळे हा आपण नेहमी सतत आपण कुठल्या जातीत कार्य करतोय किंवा कुठल्या जातीत आपण जन्माला आलो हा भाग नसून त्यांनी जसं कर्णाने सांगितलं दैवायत्तम कुले जन्म कुठल्या कुलात जन्म घेणे काही माझ्या हातात नाही पण मदायत्तम तू बोल पौरुष पराक्रम करणं हे माझ्या हातात नाही. तसं याच्यामध्ये आपण जे करत असू आम्ही कुठल्याही मोठ्या संस्थेत जरी आपण कुठेही जरी असलो तरी जोपर्यंत आपण त्या संस्थेची म्हणा माणसाची म्हणा किंवा श्रीमंताची म्हणा कुणाची जोपर्यंत आपण नोकरी करत असतो समजले तसं आपण मोल करेन असा शब्द वापरतो किंवा मोल करेन म्हणजे काहीतरी मोल तरी घेऊन जो तुम्हाला सेवा देतो त्याला आपण मोल कर. तसं कुठेही काम करणारा कुठल्याही ठिकाणी नोकरी करणारा माणूस हा गुणकर्माने गुणकर्म विभागाने शूद्राचं कर्म करत असतो तो सेवा करत असतो. आता त्याच्यामध्ये जर एखाद्याने मोल न घेता सेवा केली समजलं की तर ते पुण्यकर्म होतं नाहीतर तो फक्त एक्सचेंज होतो म्हणजे व्यापार होतो म्हणजे वैश्याचं कर्म होतं. म्हणून एखाद्या शाळेमध्ये सुद्धा जोपर्यंत ती शाळा किंवा ते नफ्याच्या तत्वावर चालू असते की पुढाला तरी त्याचा नफा मिळावा याच्यासाठी जोपर्यंत चालू असते तोपर्यंत वैश्यकर्म आहे. वैश्यकर्मामध्ये आपले हे व्यापारी आणि शेतकरी या दोघांचा आविर्भाव होतो आणि आपल्या त्याच्यामध्ये असं धरलं की त्या पुरतंच त्यांना ज्ञान फक्त आवश्यक असतं. त्या जो ज्याचा असेल व्यापार त्याचा जो व्यापार असेल किंवा जे जो त्याचं फील्ड क्षेत्र असेल त्या क्षेत्रापुरतंच त्याला ज्ञान आवश्यक असतं. पण ब्राह्मणांच्या ह्याच्या याला सर्व प्रकारचं ज्ञान आवश्यक असल्यामुळे कारण शेवटी हे ज्ञान मिळवणं आणि ते लोकांना वाटणं हे ब्राह्मणाचं कार्य गुणकर्म विभागाने असल्यामुळे हे ज्ञान जेव्हा अशा तऱ्हेनं दिलं जातं अगदी त्याला त्या ब्राह्मणाचं बरं का ब्राह्मणाचा योगक्षेम चालवण्यापुरतं फक्त त्याला घेण्याची परवानगी आहे ते सुद्धा बाहेरनं त्याला लोकांनी दिलं नाही तर वास्तविक ब्राह्मणाचं गुणकर्म असंच आहे की त्यांनी सतत ज्ञान मिळवायचं ज्ञान लोकांना वाटत राहायचं देत राहायचं आणि त्याला आणि त्याच्या कुटुंबाला जिवंत ठेवण्याची जबाबदारी ही समाजावर असते. म्हणून आपल्याकडे ब्राह्मणाला दान करावं असं सांगण्याचा बेसिक हेतू त्याचा मूळ आहे. म्हणून हे सांगितलंय की लोकव्यवहार तर अशा तऱ्हेनं आपण आपल्या दिवसभरामध्ये आपण जेव्हा लोकांमध्ये किंवा जगामध्ये काम करत असतो त्यावेळी काम्य म्हणजे आपल्या मनातल्या इच्छा पुऱ्या होण्यासाठी आपण जो प्रयत्न करत असतो तो करू नये. तिथे भक्ती ज्याला भक्ती करायची असेल ज्याला भक्तीत प्रगती करायची असेल त्याचा लौकिक व्यवहार हा कमीत कमी आणि जिवंत राहण्यापुरताच असावा हे सांगण्यासाठी त्यांनी इथे सूत्रात सांगितलं की निरोधातून लोक व्यापार न्यासा. म्हणजे या जगातून आपण जिवंत राहण्यापुरतं किंवा आपल्या अस्तित्वाचं संरक्षण होण्यापुरतंच फक्त जगाकडनं घ्यावं आणि बाकी सगळा वेळ हा भक्ती मार्गात लावावा तर त्या भक्ताची प्रगती होते असं या भक्तीसूत्रातलं हे आहे म्हणणं आहे. आणि भक्तीमध्ये हे जसं तुकाराम महाराजांनी म्हटलंय वर्ण अभिमान विसरली जाती. त्याची जाती काय आहे वर्ण काय आहे त्याचा अभिमान काय आहे तो मोठा आहे का लहान आहे श्रेष्ठ आहे का कनिष्ठ आहे या सगळं विसरलं जातं आणि एका लोटांगणी जाती त्या अभंगात खेळ मांडियाला मधला भाग आहे. निर्मळ चित्ते झाली नवनीते. नवनीत म्हणजे अगदी लोण्यासारखी ही चित्त निर्मळ झालेली असतात आणि पाषाणा पाधर फुटतील म्हणजे त्यांचं हे त्यांचं जे वर्तन किंवा त्यांचं आचरण पाहून एखाद्या दगडाला सुद्धा पाझर फुटेल अशा तऱ्हेनं त्यांचं चित्त इतकं निर्मळ असतं. इथे न्यास शब्दाची सुद्धा त्यांनी व्याख्या दिलेली आहे की न्यास म्हणजे न्यासो नाम भगवती समर्पण ईश्वराला समर्पण करणे कर्म झाल्यानंतर ईश्वराला समर्पण करणे म्हणजे त्या आपल्या त्या कर्माचा आपला काहीही संबंध न ठेवणे पूर्ण कर्म पूर्ण झाल्यानंतर त्याचं फळ कसंही मिळालं तरी फळासकट कर्म ईश्वराला अर्पण करणे याचा अर्थ न्यास. आणि त्याच्यामध्ये ईश्वरार्पण म्हणताना हे माझं नाही म्हणून इदम न मम म्हणजे हे आपण जसं हे मम म्हणत राहतो हे माझं हे माझं हे माझं व्यवहारात तसं भक्तीमध्ये यातलं काहीही देवा माझं नाही सगळं तुझं आहे इदम न मम आणि म्हणून ते तुला तुझं असल्यामुळे मी तुला अर्पण करतो. याचा दुसरा अर्थ त्याने असा दिला आहे याच्यामध्ये की याचाच अर्थ सर्व कर्म तर माणसाला चुकत नाही व्यवहार तर चुकत नाही तर तो कमीत कमी करावा आणि जो अत्यंत आवश्यक व्यवहार असेल तो ईश्वराला अर्पण करावा म्हणजे ह्याच्यामध्ये ह्या सूत्राप्रमाणे निरोध पूर्ण होतो. महाराज म्हणतात तिथे गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद निर्लज्ज होऊन नाचे न रंगणे जे जे काही करतो देवा ते सेवा समर्पे. म्हणजे जे जे माझ्या हातनं काही घडत असतो ते मी तुलाच समर्पण करत असतो, असा इथे कमीत कमी व्यवहार करणे आणि जो व्यवहार आवश्यक असेल तो सुद्धा ईश्वराला समर्पित करणे, ईश्वरासाठी आपण करत असतो असं म्हणून त्याचं त्याच्याकडे पोचवणे, या भावनेने जे केलेलं असतं त्याला निरोध असं म्हटलेलं. थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. म्हणून आजचं सूत्र असं होतं निरोधः तु लोकवेद व्यापार न्यासः, आणि वरचं सूत्र होतं सा न कामयमाना निरोध रूपत्वा.
जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आपण हे सूत्र पाहिलं होतं, ही दोन सूत्र मागले बघितले होते. सा न कामयमाना निरोध रूपत्वात, म्हणजे ही भक्ती कामनायुक्त नसून उलट इच्छेच्या निरोध रूपात ती प्रगट होत असते. आणि निरोध कशाचा तर पुढच्या सूत्रात सांगितलं की निरोध हा तू लोकवेद व्यापार न्यासा, लोकांच्या मधला व्यवहार आणि वेदांसंबंधीचा यज्ञ कर्म कर्मकांड हा जो व्यवहार आहे स्वर्गप्राप्तीसाठी केलेला याचा न्यास करणे म्हणजे निरोध. आता आजच्या सूत्रामध्ये हा निरोध म्हणजे काय याची त्यांनी व्याख्या दिलेली आहे की निरोध म्हणजे तस्मिन म्हणजे त्याच्या ठिकाणी ईश्वराच्या ठिकाणी देवाच्या ठिकाणी अनन्यता अनन्यता आणि तद विरोधीशु या अनन्यतेच्या विरुद्ध जे काही असेल उदासीनता. म्हणजे तस्मिन अनन्यता तद विरोधीशु उदासीनता. निरोध म्हणजे भगवंताच्या ठिकाणी अनन्यता आणि त्याच्या प्रतिकूल असलेल्या म्हणजे भगवंतापासून लांब नेणारे जे विषय असतील त्यांच्या संदर्भात उदासीनता ठेवणे. तर सर्वसाधारण अनन्यतेला विरोध करणारे म्हणजे बाह्य जगातले आपल्याला अनुकूल असलेले विषय हे नेहमी शरीरात कुठून आत आपल्या ज्ञानेंद्रियातून त्यांचा संबंध येतो संपर्क येतो. तर अशा विषयांचा त्याग म्हणजे गीतेत सांगितले काम्यानाम कर्मणाम न्यासम. तर आपण 18 वाद्या पहिल्या याच्यातील दुसरी ओळ वाचली असं आठवत की या जगामध्ये कुठली कुठली कर्म तर कुठले कुठले विषय हे ठेवावे आणि कुठले त्यागावे त्यांनी सांगितलंय की यज्ञ दान तप हे जे तीन विषय आज आपण वाचलेले 10 श्लोक जर कोणाला आठवत असेल तर बघा यज्ञ दान तप ही तीन प्रकारची जी कर्म आहेत ही ठेवावी त्याचा न्यास करू नये आणि इतर सर्व काम्य कर्माचा याच्या व्यतिरिक्त त्याचा न्यास करावा. म्हणजे हेच इथे लागू पडतं आपल्याला की भगवंताच्या ठिकाणी अनन्यता. अनन्य म्हणजे काय तर हे देवा या जगात मला तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाही असं वाटणं त्याला अनन्य. की बाकी सगळ्यांचे आपल्याला जगातले आधार जे वाटतात ते त्या त्या विषयापुरते तात्पुरते असे वाटत असतात. आपण आत्ताच एक महाराजांचा अभंग असा ऐकला इथे की बा अंधकाळाचे कोणी नाही त्याच्यामध्ये तिथे गावचा चौधरी राजा कोणी हे तुम्हाला वाचवू शकत नाही. त्याच्यावर समर्थांचा एक पूर्ण समासच आहे त्याच्यावर मृत्यूने म्हणे राजा मृत्यूने म्हणे प्रजा मृत्यूने म्हणे असं मृत्यू कुणाचीही कधीही हे ठेवत नाही भीड मुरवट ठेवत नाही मृत्यूच्या ठिकाणी कुणाचाही वशिला चालत नाही कुठल्याही कुणाची चिठ्ठी चालत नाही तिथे उलट त्याचीही चिठ्ठी आली एकदा की आपल्याला सगळा पसारा आवरून निघायला लागतो. तर म्हणून त्यांनी इथे तस्मिन अनन्यता तेव्हा अशा वेळेला जो सदैव कायम आहे असा भगवंत. कारण हे विषय तात्पुरते कमी जास्त होणारे अनुकूल प्रतिकूल असे असलेले त्याच्यानंतर नाशिवंत त्याच्यात बदल होणारे आत्ता आहे मग नाही अशा तऱ्हेचे असल्यामुळे त्यांनी इथे सांगितले की जगण्यासाठी जेवढे आवश्यक विषय असतील वस्तू असतील तेवढ्यांचाच फक्त तेवढ्याच फक्त ठेवाव्यात आणि त्यात सुद्धा त्यांच्याविषयी मनामध्ये उदासीनता ही असावी. उदासीनता
हा शब्द मी निराश अशा अर्थी वापरलेला नाही. उत आत घेणं,
वरती उत म्हणजे वरती, त्याच्या वरती विषयांच्या वरती ज्याची हुकूमत असते, विषयांच्या वर ज्याचं स्थान असतं त्याला उदासीन असं म्हटलेलं आहे. त्याच्यात तू फक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले अशा पाश निवारणे. म्हणून त्याने म्हटलंय की त्याला अशा गोष्टींना विरोध, ज्या व्यवहाराला अत्यंत जगण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे अशा गोष्टींना विरोध करू नये, त्यांचा निरोध करू नये, त्यात वेळ खर्च करू नये. कारण भूक तहान याच्या ज्या वस्तू अत्यंत जगण्यासाठी अत्यंत असलेल्या आवश्यक असलेल्या ज्या वस्तू आहेत त्यांचा निरोध करत बसू नये, तर त्यांच्याविषयी उदासीनता ठेवावी. त्या जेवढ्या असतील तेवढ्या तितक्याच प्रमाणात वापराव्या आणि त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये आसक्ती असू नये. त्याच्यावर कबीराचा एक सुंदर हे दोहा आहे. कबीर असं म्हणतात की कबीर कहे कबीर, कबीर म्हणतात, कबीर म्हणजे कबीर असं म्हणतात. काय? क्षुधा, क्षुधा म्हणजे क्षुधा, कुकरी, कुकरी म्हणजे कुत्री. कबीर क्षुधा कुकरी, तिथे म्हणतात कबीर की ही माणसाला लागलेली भूक. समजा माणसाने असं ठरवलं की आपण आता भजन करायचं, देवाचं नाम घ्यायचं, नामस्मरण करायचं आणि मध्येच भूक लागली, तर त्याने भूकेकडे लक्ष द्यावं का नामस्मरणाकडे लक्ष द्यावं? कबीराने असं सांगितलंय कबीर क्षुधा कुकरी करत भजन मो भंग. म्हणजे भुकेची क्षुधेची पीडा सुरू झाली एकदा पोटाला की ती तुमचा भजनामध्ये सुद्धा भंग करत. मग अशा वेळी काय करावं? तर उनको तुकडा डारिये, या भुकेला एक तुकडा देऊन टाकावा. म्हणजे याचा अर्थ भूक लागली असताना भोजन करावं, आपलं नामस्मरण बाजूला ठेवून उनको तुकडा डारिये आणि ते झाल्यानंतर करो भजन निस्सन. तसेच जर तुम्ही बसून राहिला तिथे तर ते भजन निशंक निसंगपणे होत नाही. म्हणून जी जीव प्रथम जीवनावश्यकता जी असेल तिचा फक्त ती पूर्ण करून उरलेला वेळ या भजनामध्ये नामस्मरणामध्ये ईश्वराच्या स्मरणामध्ये घालवावा. त्याच्यासाठी त्यांनी तस्मिन अनन्यता, तस्मिन अनन्यता म्हणजे ईश्वराच्या ठिकाणी निरोध म्हणजे कसा, तर तस्मिन अनन्यता अनेक अनेक ठिकाणी आपल्या वेळात असं असा एक विचारला जातो, प्रश्न विचारला जातो का म्हणे सगळ्या इच्छांचं जर तुम्हाला निरसन करायचं असेल मग भगवंत भेटेल, तर भगवंत भेटणं ही सुद्धा इच्छा नाही का? असं अनेक वेळेला काही लोकांच्या मनामध्ये. तर त्याच उत्तर असं असतं या याच्यामध्ये की जेव्हा एखादी गोष्ट एखाद्या गोष्टीचा अभाव आपल्याला दर्शवावा लागतो तेव्हा ती सुद्धा शब्दातच मांडायला लागते. किंवा ही एखादी वस्तू ही आहे, ही आहे म्हटल्यानंतर ती नसली तर तिला आपण काय म्हणतो? नाही. पण नाही ही सुद्धा स्थिती आहे का? तर नाही ही सुद्धा स्थिती आहे पण आहेच्या विरुद्ध आहे. आणि ती स्थिती सांगण्यासाठी म्हणून तुम्हाला शब्द वापरावा लागतो. अगदी साधं उदाहरण घेतलं की संदर्भ द्यायला की आपल्याला प्रकाश दिसतो, बरोबर आहे. प्रकाश नसला की काय दिसतं? आता इथे काही प्रकाश नाही, अंधार आहे. मग एखादा अंधार दिसतो का नाही? म्हणजे प्रकाशाचा अभाव दिसतो. आता प्रकाशाचा अभाव दिसतोय, आता तिथे प्रकाश नाहीये. तसं जे विधान आपण करतो की सर्व इच्छांचा त्याग करावा कामय माना, तर भगवंताची आपल्याला प्राप्ती व्हावी ही इच्छेच्या स्वरूपात येत नाहीये. फक्त सर्व इच्छांचा त्याग झाल्यानंतर जी स्थिती असते ती आपल्याला असावी असं वाटणं हे इच्छेमध्ये येत नसून इच्छांचा त्याग झाल्यानंतरची ती स्थिती व्यक्त केली. त्याच्यामुळे जसं आपण म्हणतो त्याच्यामध्ये की देवानी दुर्जन निर्माण केले का, तर देवानी दुर्जन निर्माण केले का देवानी सज्जन निर्माण केले हा जसा प्रश्न नसून प्रकाशामुळे काहीतरी निर्माण होतं आणि अंधारामुळे जसं काहीतरी निर्माण होतं तसं देवाचं तुम्हाला स्मरण असलं की तुम्ही सज्जन व्हाल, देवाचं तुम्हाला स्मरण नसलं की तुमची दुर्जनाकडे इकडे प्रवृत्ती होईल. म्हणजे देव त्याला इनडायरेक्टली जबाबदार आहे असं म्हटलं तरी त्याचं स्मरण करणं किंवा न करणं हे आपल्या हातची गोष्ट. हे त्याला वदतो व्याघात असं नेहमी म्हटलं जाते. किंवा सगळ्या इच्छा जर सोडून द्यायच्या असतील तर देव आपल्याला भेटला पाहिजे किंवा देव मिळाला पाहिजे किंवा देव समजला पाहिजे ही सुद्धा इच्छा जर असली तर सोडून द्यायला पाहिजे. पण ती मुळात इच्छा नसून सगळ्या इच्छा गेल्यानंतरची जी मनाची स्थिती असते तिला देवस्थिती असं म्हणतात. म्हणून मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण मने, मने प्रतिमा स्थापिली मने पूजा केली हे सगळं आपल्या मनाचं हे असल्यामुळे जसं
इथे जसा तसा जसं त्यांनी आपण असं आत्ता म्हटलं याच्यामध्ये की ही इच्छा होऊ शकत नाही, स्वतंत्र इच्छा होऊ शकत नाही. या सगळ्या इच्छांचा अभाव झालेल्याची जी स्थिती आहे तिला आपण ईश्वराची ईश्वराची इच्छा सफल झाली, ईश्वर भेटली असं असं त्याला म्हणतो, असं त्याचा अर्थ. तसं इथे तस्मिन अनन्यता म्हणजे त्याच्या ठिकाणी अनन्य भाव असणं, अनन्य भाव असणं याचाच याचाच अर्थ असा याच्यामध्ये की देवा मला तुझ्याशिवाय दुसरं कोणी, तुझा दुसऱ्याच्या तुझ्या दुसऱ्याशिवाय तुझा तुझ्याशिवाय मला दुसऱ्याचा आधारच नाहीये. बाकीचे सगळे आधार जे काही मला वाटतात ते या संसारात होते, त्याच करते असे वाटत असतात. म्हणून आपल्याला जे भगवान श्रीकृष्णाची गोष्ट माहिती आहे ते सांगितलेली होती, अनेक वेळा पडली बघितलेली आहे की भगवान असे द्वारकेमध्ये त्याचे चलबिचल व्हायला लागते त्यांचे, आणि चलबिचल झाल्यानंतर त्यांना रुक्मिणी माता विचारतात की काव काय झालं असं, त्यांनी एकदम जेवता घेवता असे एकदम तुमची चलबिचल काय झाली, तुम्हाला तुमचं लक्ष कुठे आहे असं. ते म्हणे हस्तिनापुरामध्ये मोठा प्रसंग गुजरलाय द्रौपदीवर की तिचं वस्त्रहरण होण्याची पाळी आहे आणि त्याच्या या कल्पनेने तिचे आता अब्रू जाणार किंवा तिची अब्रू लुटली जाणार किंवा हे या याने मी चलबिचल झालेले आहे. म्हणजे तुम्ही त्याला मदत का करत नाही, म्हणजे अजून त्याने दातामध्ये पदर धरलेलं आहे. जोपर्यंत तिचा भरोसा माझ्यापेक्षा दातावर जास्त आहे तोपर्यंत मी इथून हलू शकत नाही. हे अनन्यतेचं खरं उदाहरण आहे की जेव्हा तिने हे कृष्णा कृष्णा म्हणताना क म्हणताना जेव्हा दात तिने उघडले दातातला पदर सुटला तेव्हा न म्हणायच्या भगवान तिने जाऊन त्यांनी तिला वस्त्र दिले. हा अनन्यता शरणागती असा हा असं आपल्याला कधी वाटतं का की हे देवा खरोखरी फक्त ह्या जगात तूच फक्त माझा आहे, बाकी इतर जे आधार मला जे वाटतात ते सगळे तात्पुरते त्या त्या क्षणापुरते तात्पुरते तेवढा तेवढा विशिष्ट आधार देणारे असेल पण खरा माझा तुझा तू आधार आहे असं वाटणं याचा अर्थ तस्मिन अनन्यता हा शब्दाचा अर्थ. आणि तद विरोधीशू या भावनेच्या विरुद्ध आपल्या मनात जे जे विचार येत असतील त्याच्याविषयी उदासीनता, म्हणजे त्याचे काम्य काम्य कर्म ते असतील काम्य विषय असतील त्याचा संपूर्ण त्याग, आणि जे विषय जगण्यासाठी आवश्यक असतील त्याच्यासाठी उदासीनता, त्याच्यासाठी त्याच्यासाठी वैराग्य, अनासक्त राहून ते विषय आवश्यक आहेत म्हणून फक्त गुणागुणीशी वर्तनते इति बत्वान सज्जते असं म्हणून तेवढ्याच विषयांचा फक्त निरासक्त मनाने उपभोग, इतर सगळ्या विषयांचा काम्य विषयाचा त्याग आणि भगवंताशिवाय या जगात मला कोणीही नाही असं वाटणं याचा अर्थ अनन्यता. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. गेली दोन तीन सूत्र इथून आपली सुरुवात झाली की ती ही भगवंताची भक्ती परमप्रेम रूप ही कशी आहे, तर सा न कामयमाना निरोध रूपत्वात उलट या प्रेमाच्या आड ज्या व्यावहारिक किंवा वैदिक गोष्टी सुद्धा येतील त्यांचा निरोध करावा ही भक्ती सकाम स्वरूपाची नाही तर पूर्ण प्रेमरूप अशी आहे ते या सूत्रात सांगितलं. पुढच्या सूत्रामध्ये ताबडतोब निरोधाची व्याख्या त्यांनी केली की निरोध हा तू लोकवेद व्यापार ज्ञात म्हणजे व्यवहाराला आपल्याला जगण्यासाठी जितका आवश्यक आहे तितकाच किमान व्यवहार करून बाकी इतर वेदासंबंधींची कर्मकांड तसंच का इच्छांवर आधारलेले तसंच लोकांच्या संबंधीचा इतर व्यवहार याचा न्यास करावा हे आपण त्या दिवशी त्याची थिअरी पण बघितली आणि प्रॅक्टिकल पण बघितलं. प्रॅक्टिकल असं बघितलं की हे सगळं बाजूला गेल्यानंतर आपल्याला साधनेला किती वेळ मिळतो तर भरपूर वेळ मिळतो, 10 तास 12 तास अशीही होऊ शकते साधना. त्याचं प्रॅक्टिकल आपण बघितल्यामुळे पुढच्या ह्याच्यात ते असं म्हणतात की निरोधाची त्यांनी सांगितलं की निरोधाची व्याख्या आणखीन पुढे अशी होते की तस्मिन अनन्यता तद विरोधीषु उदासीनता. हे सूत्र आपण बघितलं ना की भगवंताच्या ठिकाणी अनन्य भाव, अनन्य भाव याचा अर्थ असा की तूच खरा आधार देवा की तूच फक्त तुझ्याशिवाय मला इतर कुठलाही आधार खऱ्या भावनेने असा नाहीये. म्हणजे भगवंताच्या ठिकाणी अनन्यता अन्य म्हणजे इतर कोणी आणि अन्न म्हणजे नाही दुसरं कोणीही नाही, तुझे विना देवा मज कोणी नाही माझी चिंता काही असं झालं असं समर्थ म्हणतात. आणि तद विरोधीशु उदासीनता, इतर व्यावहारिक गोष्टीमध्ये उदासीन असणं. आता उदासीन शब्द आपण बघितला की उदासीन, त्याच्या पलीकडे म्हणजे एवढा व्यवहार करावाच लागेल, एवढ्या व्यवहारासंबंधी सुद्धा तो व्यवहार साक्षीभावाने पाहणे आणि इतर सगळा व्यवहार जो असेल तो बंद करणे आणि भगवंताच्या ठिकाणी अनन्यता ठेवणे. आता पुढच्या आजच्या सूत्रामध्ये ताबडतोब अनन्यता या शब्दाची देवर्षींनी व्याख्या केलेली आहे. ते म्हणतात अन्य आश्रयाणाम त्याग, अन्य आश्रयाणाम त्याग अनन्यता. आपण म्हणतो अनन्य भावाने देवाला शरण जावं, की देवा कशाकडे अनन्य भावाने प्रार्थना करावी असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा इथे इतर आश्रयांचा त्याग करायचा. त्याग याचा अर्थ इथे मानसिक आणि शक्य असलं तर शारीरिक, ते जर शक्य नसेल तर मानसिक, अशा दोन्ही त्यागाला इथे शारीरिक आणि मानसिक असं नाव आहे. की भगवंताला सोडून इतर आधारांचा शारीरिक आणि मानसिक रीतीने त्याग करणे याला अनन्यता असं म्हटलेलं आहे. अनन्य, दुसरं तुझ्याशिवाय मला दुसरं कोणीही नाही. तर असं का करावं लागतं किंवा ह्याची या अनन्यतेचा आपल्याला अभ्यास करता येतो, कधी एकदम प्राप्त होते ओव्हरनाईट असा जर विचार केला तर मुळात जीवाचा स्वभाव कशाशी तरी एकरूप होणे असा आहे. कुठल्या तरी गोष्टीमध्ये सुख शोधणे, कुठल्या तरी गोष्टीमध्ये आनंद शोधणे हा जीवाचा स्वभावच असल्यामुळे, अज्ञानाच्या प्रभावामुळे म्हणजेच अविद्येमुळे, स्वतःपेक्षा वेगळ्या आणि निर्जीव अशा विजातीय विषयांशी तो एकरूप सतत होत राहतो आणि याच्यापासून त्याला दुःख मिळत, सुख मिळत असतं आणि ते सुख मिळवण्यासाठीच जणू काही आपला जीवाचा जन्म आहे असं त्याला सतत वाटत राहतो. म्हणून आपण नेहमी विचारताना प्रश्न इतकं करून त्यांनी काय मिळवलं, आणि काहीतरी मिळवण्यासाठी मग सुख असो किंवा इतर अनेक गोष्टी असो प्राप्त करून घेण्यासाठी हा जीव आहे, आपण जीवन जगत असतो अशी सगळ्यांची प्रामाणिक भावना असते. उदाहरणार्थ पहिलंच त्याने सांगितलं देहोहम, याच्यावर आपण देहबुद्धीवर आपण त्याच्याशी चर्चा केली होती की मी देहच आहे असं वाटणं, म्हणजे मी देहच आहे या भावनेशी जीव एकरूप होतो, त्याच्यामुळे हा देह त्याला खरा खऱ्यासारखा असत्य याच्याविषयी प्रेम वाटू लागतं, तो देह आपलाच आहे असं वाटू लागतं आणि त्याच्यामुळे त्या देहाच्या नटवण्याची सजवण्याची त्याच्या याच्यातून आनंद घेण्याची सुख घेण्याची प्रवृत्ती वाढू लागते आणि ही भावना गेल्यानंतर मात्र सगळीकडे जो उरतो तो विठ्ठलच उरतो असं त्यांनी म्हटलं. आता इथली गंमत बघा की जे जे सुखाचे आपले विषय आहेत ते सगळे जड निर्जीव विषय त्याचं लक्षात येतं, सजीव विषय आहेत त्यातले ते फार थोडे आहेत की ज्याच्यापासून आपल्याला सुख मिळू शकतं. तुकारामाला जसे म्हणतात देह नवे मी हे सरे, म्हणजे मी देहच आहे फक्त, माझं सगळं सुख देहाच्या माध्यमातून मिळणार असं जेव्हा जातं हे सरे, देह नवे मी हे सरे उरला उरे विठ्ठल, ही आपली मुळातली मनातली भावना एकदा निघून गेल्यानंतर जे विश्वात उरतं ते विठ्ठलाचं स्वरूप असतं, ज्याला आपण म्हणतो ईश्वर हा जसा सगुण साकार आहे. तुकाराम महाराजांनी सगुण साकार ईश्वराची अशी म्हणजे पांडुरंगाची विठ्ठलाची अशी जन्मभर भक्ती केली, त्याचा परिणाम त्यांना ईश्वराचं सर्व गुण आणि सर्व आकार असं स्वरूप दिसण्यामध्ये, म्हणजे सर्वच ईश्वरमय आहे, सर्व विश्व ईश्वरमय आहे अशी त्यांना त्याच्यातून अनुभूती येत राहिली. म्हणून ते अनोरणीया चौकडा तुका आकाश एवढा असं त्याच्यामध्ये म्हणून गेले आणि त्याच्यामध्ये त्यांनी पुढे सांगितलं की हे विषय हे सर्वसाधारणतः निर्जीव असतात. आपण आता बघा ना, आपल्या याच्यात जर विचार केला तर आपल्या आपण घरात राहतो, घरावर आपली आसक्ती असते, हे माझं घर आहे असं मनापासून वाटत असतं, इथे दुसऱ्या कोणी येऊ नये अशी त्याच्यामध्ये इच्छा असते, दुसऱ्या कोणी ते व्यापू नये, माझ्या परवानगीच्या दुसऱ्या कोणी येऊ नये आणि दुसरा कोणी येऊ नये म्हणून आपण बाहेर पडलो की घराला कुलूप लावून जातो. समजा माझ्या आकर्ष दुसरं कोणी येऊन याचा उपभोग घेतला तर माझ्या परवानगीच्या यातली माझ्या परवानगीच्या हे महत्वाचं असतं, परवानगी दिल्यानंतर मग दुसऱ्याने उपभोग घेतला तर त्याला त्याला चालतं ते, पण मला विचारलं का नाही. त्याच्यामध्ये तशी एक सासूबाईंची गोष्ट आपण त्या दिवशी मागे ऐकली होती की सुनेनी सांगितलं ताक नाही त्याच्या भयंकर भडकल्या, तुला काय सांगायचा अधिकार आहे मी इथे असताना जिवंत मी सांगते अहो ताक नाही आहे चला तुम्ही, म्हणजे सुनेने ताक नाही हे सांगितलं तर त्या बाईला चालत नाही, ते मी सांगितलं पाहिजे कारण माझा तो अधिकार आहे. नंतर पैसा, गंमत म्हणजे घर पैसा शेतीवाडी नंतर